हॅलो, नमस्कार. मी दिगंबर राजाराम कातोरे बोलतो, वाडीवरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. माझा पत्न्या चिरंजीव वैभव श्याम कातोरे याचा शुभविवाह वार मंगळवार दिनांक 25/3/2025 रोजी सायंकाळी गोरख मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती. विवाहस्थळ लीलावती लॉन्स, दत्त मंदिरजवळ, वाडीवरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. धन्यवाद.